नमस्कार, वेलकम टू ऑडियो पोथी समर्थ बोध सीजन 1 चैप्टर 11। समर्थ बोध या ऑडियो पोथीचा पहिल्या सीजनचा हा शेवटचा अध्याय। शेवटच्या चॅप्टरला कळसाध्याय असेही म्हणतात। देवळाचा कळस, त्याचा डोम जसे त्या मंदिराला आणखीनच शोभिवंत करतो, तसेच या समर्थांच्या बोधाच्या वैभवाची शोभा आपण या कळसाध्यायाने आणखीनच वाढवूया। आपले जीवलग सद्गुरु स्वामी समर्थ यांच्या परंपरेतील एक समर्थ सिद्ध स्वामींना अतिशय प्रिय अशा गुरु शिष्य जोडीच्या लीला श्रवण करून आपण कृतार्थ होऊया, धन्य होऊया। 8व्या अध्यायापासून आपण 3रा मनाचा श्लोक डिस्कस करतोय, इथेही आपण या श्लोकाचे पठण करूया।
श्रीराम प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी बलावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो।
या अंतिम अध्यायात आपण या श्लोकातील जनी तो चितो मानवी धन्य होतो या शेवटच्या चरणावर फोकस करूया। स्वामी देवांच्या नामामृताचे, त्यांच्या बोधामृताचे श्रद्धेने प्राशन करून जे स्वतः धन्य झालेच, पण ज्यांनी आपल्या बरोबर आणखीन असंख्य भक्तगणांचे आयुष्य धन्य केले आणि अजूनही करतायत, अशा स्वामी माऊलींच्या अगदी एका लाडक्या गुरु शिष्य जोडीची महती गात आपण या पहिल्या सीझनची सांगता करूया। खऱ्या अर्थाने धन्य होणे म्हणजे नराचा नारायण होणे, that is to accomplish the purpose of our existence, which is to realize the God within. हे गुरु शिष्य असेच धन्य झालेले, नारायण स्वरूप होऊन गेलेले, स्वामींशी एकरूप झालेले। रामचंद्र व्यंकटेश भेंडे हे मुंबईत धोबी तलावाजवळ काळबादेवी रोडवर असणाऱ्या जांभूळवाडीत राहणारे गृहस्थ, यांना बळवंतराव भेंडे असेही संबोधिले जात होते। हे मूळचे बेळगावचे, बाल वयापासून आध्यात्मिक वृत्तीचे, अगदी लहानपणापासून यांना शिव भक्तीचे विलक्षण वेड होते। पुढे सरकारी नोकरी करीत असताना देखील दिवसभर अगदी प्रामाणिकपणे नोकरी आणि रात्रभर शिव आराधना अशी त्यांची दिनचर्या असे। रात्रभर शंकराची उपासना करून परत दुसऱ्या दिवशी अगदी नाममात्र थोडीशी झोप घेऊन पुन्हा सगळ्या संसारातील गोष्टींचे नियोजन करून टाइम टेबलचे काटेकोरपणे पालन करून ते परत वेळेवर कामावर हजर होत। बरीच वर्ष अशी योग्याना लाजवेल अशी तपश्चर्या केल्यावर शिवशंकर स्वामी समर्थ प्रसन्न झाले आणि त्यांच्या या दृढ आणि निरंतर अशा उपासनेचे फळ देण्यासाठी रामचंद्र भेंड्यांना धन्य करण्यासाठी शिवशंकर स्वामी समर्थांनी 3 वेळा त्यांना दृष्टांत देऊन अक्कलकोटास ये म्हणून सांगितले। पहिल्या 2 वेळा हा केवळ भास आहे असं बळवंतरावांना वाटलं आणि म्हणून त्यांनी ते दृष्टांत तितकेसे सिरियसली घेतले नाहीत, पण परत तिसऱ्यांदा जेव्हा त्यांना दृष्टांत झाला तेव्हा मात्र ते अक्कलकोटला गेले. तिथे जाऊन स्वामी समर्थांचे जेव्हा त्यांनी दर्शन घेतले तेव्हा आधी स्वामींनी त्या दृष्टांताची त्यांना आठवण करून दिली आणि खून पटवून दिली की मीच दिला होता दृष्टांत. आणि मग साक्षात शिवशंकराच्या रूपात, भेंड्यांच्या आराध्याच्या रूपात स्वामी माऊलींनी त्यांना दर्शन दिले. ते रौद्र स्वरूप पाहून भेंडे थोडेसे घाबरलेच. नंतर पुढच्या क्षणी स्वामींनी त्यांना विष्णू रूपात आणि लगेचच ब्रह्मा स्वरूपात दर्शन देऊन तृप्त केले. ही स्वामींची बदलती रूपे पाहून भेंडे स्वामी समर्थांना पूर्णपणे शरण गेले आणि त्यांनी स्वामींना मला आपण आपल्या नेहमीच्या यती रूपातच आता दर्शन द्या अशी कळवळून प्रार्थना केली. त्याबरोबर स्वामी आपल्या स्वतःच्या मूळ मनोहर स्वरूपात प्रकटले आणि त्याने आपला उजवा तळहात बळवंतरावांच्या छातीवर ठेवून उद्गार काढले, देखता है क्या, लो हम तुम्हारे में आ गए. स्वामींच्या या कृतीने बळवंतरावांचे देहभानच हरपले आणि त्यांची समाधीच लागली. स्वामींच्या त्या दिव्य तेजाच्या स्पर्शानुग्रहामुळे बळवंतराव भेंड्यांची जणू काही इतक्या वर्षांची उपासनाच फळास आली आणि ते श्री तात महाराज म्हणून एक अतिशय श्रेष्ठ अधिकारी सत्पुरुष संत म्हणून नावारूपास आले. स्वामी महाराजांनी नुसते बळवंतरावांनाच धन्य केले नाही तर त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या माऊलीचीही पांडुरंग भेटीची इच्छा या अक्कलकोटच्या वारीत पूर्ण केली. स्वामींच्या दर्शनानंतर एवढे लांब मुंबईहून आलो आहोत तर पंढरपूरच्या विठोबास जाऊन नंतर परत मुंबईला परतावे असे बळवंतरावांच्या व त्यांच्या मातोश्रींच्या मनात होते. पण श्री गुरु स्वामींचे पूजन झाल्यावर त्यांची आज्ञा झाली, आपल्या घरी जाऊन स्वस्थ रहा, आता या आज्ञेचे पालन करावेच लागणार होते म्हणून घरीच जावे लागणार होते. पण मनात विठू दर्शनाची ओढ होतीच. घरी जायला निघायच्या आधी बळवंतराव परत एकदा जेव्हा कृपासागर स्वामींच्या दर्शनास आले तेव्हा भक्ताच्या मनात काय चालले आहे हे बरोबर जाणणारे, भक्ताच्या अंतर्यामीच वास करणारे सर्वज्ञ ऑल नोईंग असे स्वामी महाराज त्यावेळी खास बागेत एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते. बळवंतराव मातोश्रीस घेऊन तिथे आले, तोच महाराजांनी उठून दोन्ही कर दोन्ही हात कटीवर ठेवून त्यांना घनश्याम पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या रूपात दर्शन देऊन तृप्त केले. श्री विठुरायाची ती सगुण सुकुमार मूर्ती पाहून त्या माय लेकराला परमानंद झाला. तात महाराजांसारख्या सुपुत्राला जिने जन्म दिला त्या वृद्ध माऊलीला करुणासागर स्वामींनी अशा रीतीने धन्य केले. अशी स्वामींची पूर्ण कृपा झाल्यावर मुंबईत परतून तात महाराजांनी स्वामींचे खूप मोठे कार्य केले. हजारो लोकांच्या इच्छा पूर्ण करून त्यांनी त्यांना भक्ती मार्गास लावले. वडिलांना तात म्हणतात. हे तात महाराज, जेव्हा कोणी व्याधीग्रस्त मनुष्य त्यांच्याकडे येत असे तेव्हा श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा उच्चार करून त्या व्याधीग्रस्ताच्या हातावर ते शुद्ध उदक पाणी सोडून ते पाणी ते स्वतःच प्राशन करत असत, स्वतःच पीत असत. अशा रीतीने ते आपल्या प्रिय भक्तांची दुःखे रोग संकटे स्वतःवर घेत असत. भक्तांची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेणाऱ्या या आपल्या प्रेमळ सद्गुरूंना भक्त मग लवकरच तात महाराज या नावाने संबोधू लागले. तात महाराज यांना अनेक शिष्य होते, पण यातील एक ज्यांचे नाव नियतीनेच डेस्टिनीने अक्कलकोट स्वामींचा महान भक्त म्हणून निश्चित केले होते, फायनलाइज करून ठेवले होते, ते बाळकृष्ण शिवशंकर उपाध्ये हे त्यांचे अंतरंग शिष्य होते. तात महाराज जेव्हा स्वामींच्या सत्संगतीत राहून पूर्ण कृपांकित होऊन अक्कलकोटाहून मुंबईस परतले तेव्हा तिथून निघताना स्वामींनी त्यांना आदेश दिला होता, चाललास जा पण सागर किनारी किल्ला बांधून रहा. या आज्ञेची पूर्तता ज्यांनी केली, सागर किनारी मुंबईला शिवाजी पार्क जवळ दादरला आणि सुरतला वडवाळी शेरी बेगमपुरा इथे किल्ले मठ ज्यांनी स्थापन केले ते हे बाळकृष्ण बुवा सूरतकर. हे बाळकृष्ण बुवा मूळचे सूरतचे, इंग्रजी शिक्षणासाठी मुंबईत आपल्या काकांकडे तात महाराजांच्या जवळच शेजारीच जांभूळवाडीत राहायला आलेले. आलेले म्हणजे काय, स्वामी समर्थाने त्यांना तिथे खेचून आणलेले. या बाळकृष्ण बुवांचे घराणे अतिशय धार्मिक वृत्तीचे होते. छोटा बाळकृष्ण जेव्हा सुरतला राहत असे तेव्हा एक अक्कलकोट महाराजांची भक्त असलेली वृद्ध स्त्री त्यांच्या घरी येत असे. ही स्वामींची भक्त त्यांच्या अनेक चमत्कारांबद्दल बाळकृष्णाच्या आईला सांगत असे. हे ऐकून स्वामी समर्थांचे आपल्याला दर्शन घडावे म्हणून बाल वयातच बाळकृष्णाकडनं स्वामींची खूप भक्ती घडली होती. 7-8 वर्ष नित्यनेमाने 5-5 तास पहाटेपासून उन्हाचे चटके बसेपर्यंत त्यांनी आपल्या घराच्या पत्र्यावर बसून स्वामी माऊलींचा जप केला होता. पण पुढे मुंबईला आल्यावर वेस्टर्न इन्फ्लुएन्समुळे पाश्चात्य वाङ्मयामुळे त्यांची धार्मिक मते सगळी बदलून गेली. त्या काळात ब्रिटिश पॉलिटिशियन मॅकॉलेनी जी एज्युकेशन सिस्टीम इंट्रोड्यूस केली होती त्याच्यात त्यांनी आपल्या कल्चरला संस्कृतीला पूर्णतः मार्जिनलाइज करून बाजूला सारून सगळ्या युरोपियन आयडियाचा शिक्षणात समावेश केला होता. असे करून या मॅकॉलेला अशा सुशिक्षित भारतीय लोकांचा एक वर्ग एक क्लास तयार करायचा होता जे रंगाने आणि रक्ताने भारतीय असतील बट इंग्लिश इन टेस्ट इन ओपिनियन्स इन मॉरल्स अँड इन इंटलेक्ट. अशा शिक्षणामुळे बाळकृष्ण बुवा सुद्धा सो कॉल्ड सुधारक प्रोग्रेसिव्ह विचारांचे असं स्वतःला समजायला लागली आणि पूजापाठ वगैरे बंद करून नास्तिक बनले आणि स्वामी समर्थांना विसरून गेले. अशातच महर्षी दयानंद सरस्वती यांच्या व्याख्यानांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला आणि ते कट्टर आर्य समाजी झाले. आर्य समाजाचे मेंबर्स एका ओंकारालाच ओमलाच परमेश्वर मानतात आणि वेदांच्या अधिकारापुढेच ते नतमस्तक होतात. पण आर्य समाजी मूर्तीपूजेचा निषेध करतात. मूर्तीपूजा त्यांना अजिबात मंजूर नाही. बाळकृष्णबुवा जरी सगुण साकार ईश्वर स्वरूपाला नाकारू लागले आणि स्वामींना पार विसरून गेले तरी स्वामी कधी आपल्या भक्ताला विसरतात का? नसोडी कदा स्वामी जागे हाती. स्वामीने आपला हात पकडल्यावर मग ते तो कधी सोडतात का? लहानग्या बाळकृष्णाने केलेल्या जपाची नोंद स्वामी माऊलींकडे होती. त्याबद्दल त्यांचे अंतरंग शिष्य तात महाराज यांनाही माहिती होती आणि स्वामींना बाळकृष्ण बुवांकडून किती मोठे कार्य करून घ्यायचे आहे याची कल्पना असल्यामुळेच जेव्हा बाळकृष्ण तातांच्या भेटीस आले तेव्हा तात महाराजांनी त्यांना लगेचच जवळ केले आणि त्यांना घडवण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांना बाळकृष्ण बुवांना हे पटवून द्यायचे होते की निर्जीव पाषाणाची दगडाची मूर्ती भक्ताच्या भावामुळे भक्तीमुळे सजीव होऊ शकते. अ सीमिंगली लाईफलेस स्टोन आयडल कम्स अलाइव बिकॉज ऑफ प्युअर डिवोशन. मूर्तीतही परमेश्वराचे अस्तित्व असते. हे सिद्ध करण्यासाठी तात महाराजांनी एक लीला केली. तात महाराज बाळकृष्ण बुवांना भुलेश्वर येथील देवीच्या दर्शनाला घेऊन गेले. तिथे गेल्यावर देवी समोर जेव्हा हे दोघ दर्शनासाठी उभे राहिले तेव्हा अगदी रागीट असा चेहरा करून तात महाराज बाळकृष्ण बुवांकडे पाहू लागले. नंतर ती क्रोधायमान अशी नजर त्यांनी देवी मातेकडे वळवली आणि तिच्या मुखावर ती स्थिर केली. असे त्यांनी केल्यावर एकाएकी देवीचा तो नेहमीचा प्रसन्न चेहरा अगदी उग्र झाला आणि तिने अक्राळ विक्राळ असे भयानक रूप धारण केले. देवीची अशा रीतीने एका क्षणात बदललेली मुद्रा पाहून बाळकृष्ण बुवा भीतीने थरथरायलाच लागले. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला आणि भयभीत झालेल्या त्यांनी चटदिशी तातांचे शरण धरले. असे केल्यावर परम दयाळू तात महाराजांनी त्यांना उठ बाळकृष्णा उठ देवीकडे बघ असे अगदी प्रेमाने म्हणत बाळकृष्णाला उठवले. नंतर जेव्हा त्यांनी देवीकडे पाहिले तेव्हा परत त्यांना देवीचे प्रसन्न शांत मुखकमल दिसले. या एका घटनेने बाळकृष्ण बुवांच्या आयुष्याची दिशाच बदलली. प्रत्यक्ष आलेल्या या अनुभवामुळे त्यांचे सगळे उसने बोरोड विचार तात्काळ गळून पडले आणि तिथल्या तिथेच ते तातांना शरण गेले आणि तात महाराजांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचे गुरुपद लगेच स्वीकारले. नंतर तात महाराजांनी त्यांना स्वामी समर्थांचा अगाध असा महिमा ऐकवला आणि स्वतःच्या तपोबलाने तात महाराजांनी बाळकृष्ण बुवा सूरतकरांना अन्न पाण्याशिवाय 8 दिवस समाधी सुखात ठेवले. नुसतं महिमा ऐकवणे, महात्म्य सांगणे ही एक गोष्ट झाली, ती थिअरी झाली. पण तात महाराजांनी बाळकृष्ण बुवांना लगेच प्रॅक्टिकल अनुभव सुद्धा दिला. त्यांची समाधी लावून आणि ती सुद्धा 8 दिवस. 2 वेळा आलेल्या अगदी विलक्षण अशा अनुभवांमुळे बाळकृष्ण बुवांना तात महाराज यांची आध्यात्मिक लेवल काय आहे याची चांगलीच कल्पना आली. आणि श्री तात महाराज यांचे सद्गुरु स्वामी समर्थ हे किती थोर असले पाहिजेत याचाही अंदाज आला. आणि यामुळे व्हायचे तेच झाले, पितृस्थानी असलेले तात महाराज आणि आजोबा स्वामी दादा या दोघांची आयुष्यभर बाळकृष्ण बुवांनी एकनिष्ठपणे भक्ती सेवा केली. श्री तात महाराजांच्या सहवासामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे बाळकृष्ण बुवा सूरतकर हे बाळकृष्ण महाराज म्हणून स्वामी परंपरेतील एक थोर अधिकारी सत्पुरुष म्हणून नावारूपास आले. बाळकृष्ण बुवांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि त्यांचे अनुसंधान अखंड टिकण्यासाठी तात महाराज त्यांच्याकडून वेगवेगळे धार्मिक ग्रंथ वाचून घेत असत. असेच एकदा बाळकृष्ण बुवा तात महाराजांना रामायण वाचून दाखवित असताना त्यातील एका प्रसंगात राम भक्त हनुमानाच्या रोमारोमातून राम राम असा ध्वनी निघत असल्याचा उल्लेख आला. रोम म्हणजे केस, रोमारोमातून राम ध्वनी म्हणजे एव्हरी सिंगल ॲटम ऑफ हिज बॉडी एमिटेड द डिवाईन साऊंड ऑफ राम. बाळकृष्ण बुवांना हे वर्णन काही पटेना, त्यांना ते जरा अतिशोक्त एक्झॅजरेटेड वाटले. तात महाराजांनी बाळकृष्ण बुवांच्या मनातली ही शंका अंतसाक्षित्वाने टेलिपथीने लगेच जाणली आणि म्हणून त्याने आपली कापसाची उशी उचलली आणि बाळकृष्ण बुवांच्या कानशिलावर मारली. तेव्हा त्यातून स्वामी स्वामी हा मंजूळ ध्वनी ऐकू येताच बाळकृष्ण बुवा चकित झाले. तेव्हा श्री तात महाराज त्यांना म्हणाले, वत्सा, थोड्याशा तपाने आणि श्री स्वामी कृपेने जर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या उशीतून गुरुनामाचा ध्वनी येऊ शकतो तर साऱ्या चराचरात राम रूप पाहणाऱ्या श्री मारुती रायाच्या रोमारोमातून राम नाम का नाही निघणार. ही लीला जेव्हा मी पहिल्यांदा वाचली तेव्हा मी वेडीच झाले. मला एवढं भरून यायला लागलं आणि मनात हाही विचार यायला लागला की ज्या स्वामींचे आपण नामस्मरण करतो, जप करतो, त्यांच्या खऱ्या विशाल विराट विश्वव्यापी अशा रूपाची आपल्याला तेव्हा जाणीव असते का? त्यांच्या महात्म्याचे भान ठेवून आपण त्यांचा जप करतो का? राम राम महात्म्य सगळे अगाध आहे. राम भक्त हनुमान त्याचा तर प्रश्नच नाही. हा रामाचा दास रामाच्या हृदयात अखंड ठाण मांडूनच बसलेला आहे. आणि आपले रामदास स्वामी म्हणजे साक्षात या हनुमंताचाच अवतार. या रामदासांच्या भक्तीला तोड नाही, त्यांच्यासारखा भक्त होणे नाही, पण आपल्या स्वामी समर्थांचे एक भक्त तात महाराज त्यांच्याही उशीतून स्वामी समर्थांचा जप ऐकू यावा? अरे म्हणजे काय अचाट सामर्थ्य आहे स्वामी समर्थांचे! शेवटी त्या परब्रह्म परमात्म्याचे सगुण साकार रूपच ते। आणि काय आध्यात्मिक लेवल आहे तात महाराजांची! ते जरी म्हणत असतील थोडेसे तप, कुठलं थोडस तप, अचाट आणि अफाट असं त्यांचं तप असलं पाहिजे। आणि स्वामींनी पण काय प्रचिती दिली आहे, किती प्रेम स्वामींचे तात महाराजांवर, कसे धावले ते तात महाराजांसाठी। तात महाराजांच्या शिष्याच्या मनात शंका आली तर त्या शंकेचे समूळ निराकरण करण्यासाठी, तो डाऊट पूर्णपणे क्लिअर करण्यासाठी एक लाईफलेस अशी उशी जिच्यात ना जीव ना प्राण, ती स्वामी कृपेमुळे जप करू लागली। हे आपले श्रीदेव स्वामी समर्थ, कायम भक्तांसाठी धावणारे, अनन्य अशा भक्ताच्या मनात अमुक व्हावे असा नुसता विचार जरी आला तरी ती गोष्ट घडवून आणणारी। अशा भक्तानी काही संकल्प केला की भक्ताच्या प्रेमाखातर तो संकल्प सिद्धीस नेणारे। अजून मी काय बोलू, श्री स्वामी समर्थना, श्री तात महाराजांना, श्री बाळकृष्ण महाराजांना, या गुरु शिष्य परंपरेला माझा साष्टांग दंडवत, त्यांना कोटी कोटी प्रणाम। तात महाराज आणि बाळकृष्ण महाराज या गुरु शिष्यांची जोडी खरोखरच अलौकिक आहे। तात महाराजांनी घडवलेल्या आणि आपल्यासारखेच समर्थ आणि जीवन मुक्त केलेल्या या शिष्यामुळे स्वामी भक्तीचा झेंडा दादर आणि सूरत मठाच्या रूपात अगदी दिमाखाने लहरतो आहे। या दोन महान विभूतींच्या तपोबलामुळे, त्यांच्या तपश्चरेच्या सामर्थ्यामुळे इथे अति प्रसन्नपणे विराजमान असलेले स्वामी समर्थ भक्ताच्या हाकेला अगदी लगेच धावून येतात। हे अत्यंत जागृत असलेले मठ भक्तिपूर्ण उपासनेच्या सातत्यामुळे असंख्य भाविकांना नित्य दिव्य अनुभव देत असतात। इथे स्वामींचे दर्शन घेऊन, भजने म्हणून, आरत्या गाऊन, प्रदक्षिणा घालून, त्यांचा जय जयकार करून, स्वामी दादांची आणि त्यांच्या थोर अशा शिष्यांची सेवा करून कित्येक स्वामी भक्त दररोज धन्य होत असतात। आपले सर्वांचेही आयुष्य गुरु भजनात अखंड रंगून, सद्गुरु सेवेत नित्य मग्न राहून धन्य होऊ देत, ही स्वामी चरणी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया।
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, साली त्वरा सुरवरा विमान उदरायाची। धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, साली त्वरा सुरवरा विमान उदरायाची। गुरु भजनाचा महिमा नकळे आगमन गमासी, गुरु भजनाचा महिमा नकळे आगमन गमासी। अनुभवते जाणते जे गुरुपदीचे रहिवासी, ओ धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची। धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, जाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची। प्रदक्षिणा करुणी देहा भावे वाहिला, प्रदक्षिणा करुणी देहा भावे वाहिला, श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला। ओ धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची। धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची। धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची।
या समर्थ बोधाच्या पहिल्या सीझनच्या शेवटच्या अध्यायाच्या समारोप प्रसंगी आपण अगदी मनापासून स्वामी माऊलीला प्रांजळ अशी विनवणी करूया। हे स्वामी राया, माझ्या हृदयाच्या हृदया, हे स्वामी रामा, माझ्या आत्मा रामा, तू मला कायम तुझ्या चरणाशीच ठेव, तुझ्या पायाशीच जगायचंय, तुझ्या पायाशीच मरायचंय, आणि शेवटी तुझ्याशीच एक रूप होऊन धन्य होऊन जायचंय। अध्याय 11 समाप्त।
जय जय रघुवीर समर्थ, जय जय।